वेलकम टू द पुणेकर पॉडकास्ट, पुण्याचा आपला पॉडकास्ट. मी आमिर आणि आज आपण अशा एका कलाकाराला भेटणार आहोत जे प्रोड्युसर आहेत, गीतकार आहेत, लेखक आहेत, संवाद लेखक आहेत, ऍक्टर आहेत, डायरेक्टर आहेत आणि मूळचे इलेक्ट्रिकल इंजिनियरही आहेत. वेलकम टू द शो मिस्टर श्रीरंग गोडबोले.
नमस्कार, मी रंगा, मला सगळे रंगा म्हणतात. आणि आता माझी अशी ओळख करून दिली तर मी बऱ्याच गोष्टी करत असतो आणि या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी करायला मला आवडतं. माझं जन्म मुंबईचा आहे, परंतु माझं सगळं शिक्षण आणखीन अपब्रिंगिंग पुण्यातलं आहे. मी परत मुंबईला 22 वर्ष आता राहतो आहे, म्हणजे पुणे आणि मुंबई दोन्ही शहरांना मी माझं वास्तव्य बहाल केलेलं आहे आणि या दोन्ही शहरांनी मला एक ट्विन सिटिझनशिप या दोन्ही शहरांची आहे. शाळा नूतन मराठी विद्यालय पुणे, कॉलेज रुईया आणखीन सेंट झेवियर्स मुंबई, मग पुण्यामध्ये इंजिनिअरिंग, असा माझा पुणे मुंबई असा भरपूर प्रवास झाला आहे. तर सांगायचा मुद्दा असा की पुण्याने मला खूप काही दिलं. म्हणजे आता पॉडकास्टचा विषय पुणे आहे, आणखीन पुण्यातलं माझं आयुष्य हा माझा आत्ता बोलण्याचा विषय आहे. माझ्या शाळेने मला खूप दिलं, मला माझ्या वेळच्या पुण्याने खूप दिलं, आत्ताच्या वेळचं पुणे पण मला खूप देत आहे. तर आपण अनेकदा एक कृतज्ञता व्यक्त करतो, आईवडिलांविषयी करतो, गुरूंविषयी करतो, तर मला शहराविषयी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करायला आवडेल. याचं कारण माझं सगळं सांस्कृतिक भरणपोषण या दोन शहरांनी केलं. साधारणपणे मराठी माध्यमात शिकलेला कुठलाही पुणेरी मुलगा ज्याप्रमाणे शाळा, वार्षिक स्नेहसंमेलन, मग कॉलेजमध्ये असताना पुरुषोत्तम, विरोधिया, मग राज्यनाट्य स्पर्धा आणि मग पुढे नाटक, असा एक टप्प्याटप्प्याने प्रवास करत जातो, तसाच माझाही प्रवास झाला. आणि मला थिएटर अकॅडमीपर्यंत पोहोचायची संधी त्या काळात मिळाली. या सगळ्या शिडीवरनं चालत चढत चढत मी वरती गेलो आणि जब्बार पटेल, सतीश आळेकर, मोहन आगाशे या सगळ्या महान कलाकारांबरोबर काम करायची संधी मिळाली. सगळे मित्र झाले, अजूनही माझे ते मित्र आहेत. थिएटर अकॅडमीच्या काळामध्ये आम्हाला विविध प्रकारच्या प्रयोगांना आणि नवनवीन विचारांना सामोरं जायला मिळालं. याच काळामध्ये अजून एक युनिव्हर्सिटी पुण्यामध्ये होती, पुणे युनिव्हर्सिटी सोडून, ती म्हणजे डेक्कन जिमखान्यावरची वैशाली युनिव्हर्सिटी. आम्ही कॅफे वैशालीचे पडीक होतो आणि तिथल्या मित्रांनी, तिथल्या सगळ्या, एका जो माहोल होता वैशालीचा, त्यांनी पण आम्हाला खूप काही दिलं. मग त्यांनी आम्हाला आचरटपणा दिला, त्यांनी आम्हाला वेडेपणा दिला, त्यांनी आम्हाला वेगळ्या पद्धतीने सगळ्या गोष्टींकडे बघण्याची दृष्टी दिली. तर हे सगळं मला असं वाटतं की अभूतपूर्व असंच होतं. आणि असंच प्रत्येक पिढीला वाटत असतं की आपल्या वेळचं जे पुणे होतं किंवा आपल्या वेळची जी मुंबई होती ती आता नाही राहिली, असं एक खेदजनक वाक्य सगळेजण बोलत असतात. पण मला पुण्याविषयी असं वाटतं किंवा मुंबईविषयी असं वाटतं की ही शहरं बदलत गेली, ती स्थितिशील नाही राहिली, ती बदलत्या काळाबरोबर बदलत गेली आणि नवनवीन काहीतरी आपल्याला देत गेली. त्यामुळे मला असं वाटतं की जिवंत शहर आहे, तर जिवंत शहराचं लक्षण असं आहे की ते शहर बदलत असतं, माणसं बदलत असतात, तिथली भाषा बदलत असते. जोपर्यंत या शहराचा DNA डिस्टर्ब होत नाही तोपर्यंत ते शहर तरुण होत राहतं, दिवसागणिक तरुण होत राहतं. तर सुदैवाने मी अशा शहरांमध्ये आहे, दोन्ही शहरं बकाल असतील कधीतरी, गचाळ असतील, झोपडपट्टीची लागण झालेली असतील, कुरूप असतील, सुंदर असतील, ती जशी आहेत तशी ती मला आवडतात. याचं कारण ती माझ्या श्वासोच्छ्वासाबरोबर ती बदलत असतात. मी बदललोच ना आता, म्हणजे लहान होतो मी, आता 61 वर्षाचा आहे. या काळात मी जेवढं घेतलं या शहरांकडनं त्यात जास्तीत जास्त परत देण्याचा पण प्रयत्न केला. नाटकाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला, सिनेमाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला. हे सगळं आदानप्रदान शहरांबरोबरचं, लोकांबरोबरचं, समाजाबरोबरचं हे होत राहिलं. म्हणजे अगदी 1986 साली मी स्वतः लिहायला सुरुवात केली, तोपर्यंत मी लिहित नव्हतो. मग गमतीशीर प्रसंग असा आहे की माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना आली. भरतनाट्य मंदिरमध्ये मी एका नाटकाचा प्रयोग करत होतो आणि भरतनाट्य मंदिरमध्ये खाली ग्रीन रूम्स आहेत तळघरात,
बरोबर.
तर मला असं एक सहज सुचलं तेव्हा की आपण समजा असं एखादं नाटक केलं ज्याच्यामध्ये त्या नाटकाचा सेट 2 मजली आहे आणि ती ग्रीन रूम जी आहे ती ग्रीन रूम स्टेजवर आहे आणि पहिल्या मजल्यावरती त्याचा रंगमंच आहे जिथे नाटकाचा प्रयोग होतो. आणि जर का त्या मेकअप रूममधली, ग्रीन रूममधली जी माणसं आहेत त्यांचे जे नातेसंबंध आहेत, रिलेशनशिप्स आहेत, त्या रिलेशनशिप्स एक्झॅक्टली वरती गेल्यानंतर जर का रिव्हर्स झाल्या आणि मग परत खाली गेल्यानंतर परत रिव्हर्स झाल्या, तर यातनं जो एक रिलेशनशिपचा मोठा एक कॉम्प्लेक्सिटी निर्माण होईल, लेअर्स निर्माण होतील. तर ही कल्पना मी माझ्या मित्रांना सांगितली, थिएटर अकॅडमीमधल्या माझे लेखक मित्र होते, त्यांना सांगितलं की मला असं नाटक पाहिजे, दोन ठिकाणी सायमल्टेनियसली घडतं, खाली आणि वर. तर त्यांनी मला बरेच फंडे दिले की असं नाही होऊ शकत, हे नाही होऊ शकत, असं कसं नाटक असेल, किंवा कुठलंच नाटकावरती कॉन्सन्ट्रेशन होणार नाही इत्यादी. तर मी म्हटलं, नाही, आय वॉज कन्व्हिन्स्ड, दॅट दिस इज गोईंग टू बी अ व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स. तर मी शेवटी मग विचार केला की कशाला आपण लोकांचे पाय धरायचे, आपल्याकडे भाषा आहे, आपल्याकडे नाटक आपण करतो, सर मी अभिनेता म्हणून काम करत होतो, सो वाय नॉट गिव्ह इट अ ट्राय. म्हणून मी तेव्हा पहिल्यांदा मेकअप नावाचं नाटक लिहिलं आणि ते नाटक लिहून मी राज्यनाट्य स्पर्धेमध्ये सादर केलं. आणखीन त्याला सगळी बक्षिसं, पुण्यात बक्षिसं मिळाली, मुंबईत बक्षिसं मिळाली, तर बरोबरून कौतुक पण झालं.
तुम्ही तर कामही केलं होतं?
नाही, मी फक्त लेखक आणि दिग्दर्शक होतो.
अच्छा.
परंतु त्यात काम करणाऱ्या लोकांना कोणाला गोल्ड मेडल मिळालं ऍक्टिंगचं, उदय लागू म्हणून कलाकार आहेत तुम्हाला माहिती असतील, त्यांना गोल्ड मेडल मिळालं. अजून अनिल भागवत म्हणून एक आहेत, त्यांना गोल्ड मेडल मिळालं. आणि इट वॉज अ व्हेरी रिवॉर्डिंग एक्सपिरियन्स. म्हणजे ती राज्यनाट्य स्पर्धेतली बक्षिसा हा एक भाग झाला, त्यांनी निश्चित आनंद झालाच, पण त्याहीपेक्षा काहीतरी गवसलं नवीन ते असं की आपण नाटक लिहू शकतो. आणि त्याच काळामध्ये थिएटर अकॅडमीमध्ये ग्रिप्स थिएटरची एक इंट्रोडक्शन झाली. म्हणजे काही मोनाकाशी एक आयडिया घेऊन आले जर्मनी येऊन की एक अशा प्रकारचं नाटक असू शकतं ज्याच्यामध्ये मोठी माणसं लहान मुलांची कामं करतात आणि त्या नाटकाचे विषय हे त्या लहान मुलांच्या रोजच्या जीवनातले विषय असतात. म्हणजे त्यात परी, राक्षस वगैरे याच्यापेक्षा सुद्धा खऱ्या जीवनातले त्यांचे जे विलन्स असतील, राक्षस असतील, भय असेल, गंड असतील, हे त्यांचे विलन आहेत. तर मला ते भयंकर आवडलं आणि मग ग्रीप्सचं पण पहिलं नाटक मी लिहिलं, भाषांतरित केलं खरं तर. आणि वोल्फगांग कोल्नेडर नावाचा आमचा मित्र, जो माझा नंतर पुढे अतिशय घनिष्ठ मित्र झाला, तो बर्लिनहून आला आणि त्याने ते नाटक बसवलं.
अच्छा.
ते छान छोटे वाईट मोठे नावाचं नाटक होतं आणि ते जर्मनीमध्ये ते मॅक्स अँड मिली नावाचं नाटक आहे जे जगातल्या अनेक देशांमध्ये झालेलं आहे. तर ते नाटक खूप आवडलं लोकांना आणि आम्हाला एक करायला खूप मजा आली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्हाला तेव्हा कळली की लहान मुलांचा ऑडियन्स ही म्हणजे एक याच्यापेक्षा मोठं सुख नाही. जेव्हा तुम्ही पाहता एक मोठा 200-300 लहान मुलं आहेत आणि ती हसतायत, ती खिदळतायत, ती बागडतायत, चित्कारतायत, त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद जो आहे तो आनंद निखळ आनंद असतो. म्हणजे मोठ्या ऑडियन्स जेव्हा असतो ऑडिटोरियममध्ये तेव्हा ते हसतात, परंतु त्यांच्या चेहऱ्यावरती मुखवटे असतात, ते मंदसे हसतात, ते थोडीशीच दाद देतात. पण मुलांना एखादी गोष्ट आवडल्यानंतर ते जे भरभरून दाद देतात ती मुलं, तर ते तो निखळ आनंद आहे आणि तो त्याची चटक लागली, त्या ऑडियन्सच्या रिस्पॉन्सची चटक लागली. आणि त्यानंतर कन्सिस्टंटली मी बरीच वर्ष ग्रीप्सची नाटकं करत राहिलो. माझ्यानंतर आहे पास्ट ऑन द मँटल टू विभावरी देशपांडे आणि मग ती करत राहिली. मग मी आता परत आम्ही दोघं मिळून करतो.
अच्छा. तर सध्या म्हणजे सध्याचं आपण जर बघितलं तर बऱ्याचशा लहान मुलांची जी नाटकं असतात ते अगदीच म्हणजे बालिश या ह्याच्यात असतात, पण ग्रीप्सचं आत्ताच्या पिढीला अगदीच म्हणजे त्यांना आवडेल आणि
हो
खूप इंटरेस्टिंग. सो आणि त्याच्याबद्दल काय आगामी येते थोडं
सांग. आता आम्ही एक मध्यंतरी कोविडच्या जस्ट आधी एक नाटक केलं जंबा बंबा भू म्हणून. तर ते नाटक आहे, ते नाटक मुळामध्ये अत्यंत असं म्हणू शकाल की सोशो पॉलिटिकल नाटक आहे. याचं कारण ते नाटक काही त्याचा मोगली आहे, त्याचा हिरो आहे, पण म्हणून ते जंगलातली कथा असं नाही आहे, ते शहरातली कथा असंच आहे. मी मोगली शहरामध्ये येतो आणि शहरामध्ये तो शाळेत ॲडमिशन घ्यायला जातो, तर त्याला विचारलं जातं की तुझा धर्म कुठला आहे म्हणून. तर तो म्हणतो की माझा धर्म माणूस असा आहे. मग तेव्हा शाळेत त्याला सांगितलं जातं की माणूस असा धर्म नसतो, धर्म हिंदू असू शकतो, मुसलमान, ख्रिश्चन असे धर्म असतात. तो म्हणतो मला धर्मच नाही. तर ते म्हणतात की नाही असं चालत नाही म्हणतो, मग धर्म असला पाहिजे.
इंटरेस्टिंग.
मग तिथपासून आम्ही अगदी दलाई लामांपर्यंत ते घेऊन गेलो होतो की धर्म माणूस की असा धर्म असला पाहिजे. आणि मग तो ज्या अनुभवातून जातो तर तो हिंदू घरात जातो, मुसलमान घरात जातो, ख्रिश्चन घरात जातो आणि तिकडे प्रत्येक ठिकाणी त्याला एक अनुभव असा येतो की धर्म हा तुम्हाला देण्यापेक्षा तुमच्याकडनं जास्ती एक्सपेक्ट करतो. वेल, लेट अस नॉट गो इन टू द निटीग्रिटीज ऑफ द पॉइंट. माय पॉइंट इज, मुलाला एखाद्या सांगितलंस की तू हिंदू आहेस म्हणजे काय, त्याला कळत नसतं. की तू मुसलमान आहेस म्हणजे काय. आणि अनेक मुलांना तर हे त्यांच्यावरती फक्त असं एम्बाईब केलं जातं की तू अमुक आहेस, तू तमुक आहेस. इन्फ्लुएन्स केलं जातं किंवा मी अमुक आहे पण म्हणजे काय त्याला माहिती नसतं. तर ते माहिती असणं किंवा त्याच्याबद्दलचं तुमचं पॉलिटिकिंग होत आहे का तुमच्या बरोबर हे त्यांना समजणं. तर थोडक्यात ग्रिप्सचे विषय असे अत्यंत रेलेव्हंट आणि कंटेम्पररी विषय असतात, त्यांच्या रोजच्या जीवनातले विषय असतात. किंवा असेही विषय असतात उदाहरणार्थ की एक हायला हायला झेगिन नावाचं एक नाटक आहे, त्याच्यामध्ये अँग्स्ट म्हणजे हॉस्पिटलविषयी किंवा ट्रीटमेंटविषयी मेडिकल ट्रीटमेंटविषयी जी एक भीती असते मनामध्ये ती कशी घालवायची हा त्याचा विषय आहे. तर ग्रिप्सचे विषय असे असतात. आणि अगदी रिसेंटली आता आम्ही ग्रिप्स बरोबर तर आमचा टायअप आहेच बर्लिनमधल्या, त्याच्याबरोबर डुसेलडॉर्फचं जे यंग थिएटर आहे,
अच्छा
युंगेश स्पिएल हाऊस म्हणून त्यांच्याकडे डी हाऊस म्हणून आहे, तर त्यांच्याबरोबर आम्ही आता टायअप केलं आहे. आणि आता आम्ही एक नवीन म्युझिकल करतो, इट्स अ युथ प्ले, इट्स नॉट अ चिल्ड्रन्स प्ले. तो आहे तो असाच पॉवर्टीवरचा एक नाटक आहे. ते ॲक्च्युली कोविडच्या काळामध्ये ते काम चालू झालं, परंतु मग आता सध्या बॉर्डर सील्ड असल्यामुळे मी जाऊ शकत नाही आहे. कारण आमची आता पुढची रेसिडेन्सी आहे ती याच्यामध्ये आहे, डिझेलडॉकमध्ये आहे. ते एक नाटक आता मॅक्सिमर बहुनच्या असोसिएशनमध्ये चालू आहे.
अच्छा.
तर गेली 2012 आम्ही हे ऑथर प्रोजेक्ट म्हणून करतो आहोत आणि मॅक्सिमर हॅज बीन व्हेरी सपोर्टिव्ह फॉर दॅट. तर त्याच्यामध्ये आम्ही 3 नाटकं आत्ता केली. मग एक डू अँड मी नावाचं एक नाटक आम्ही केलं, ते जर्मनीमध्ये द गेस्ट इज गॉड म्हणून झालं.
ते आम्ही 2017 जर्मनीला गेलो होतो तेव्हा आम्ही तिकडच्या ग्रिप्स थिएटरमध्ये बघितलं.
हा मग द गेस्ट इज गॉड, गेस्ट इज गॉड करेक्ट. मग त्याच्यानंतर आम्ही एक वाय नावाचं नाटक आत्ता केलं, जे त्याच्यामध्ये पाराडीज नावाचं नाटक आहे, ते यंग मिलिटन्सी बद्दलचं नाटक होतं. इथे वाय म्हणून आपण ते पुण्यामध्ये केलं, त्याची पण आमची एक्सचेंज सगळा झाला. वाय तिकडे आम्ही डिसेलडॉर्फमध्ये परफॉर्म केलं वगैरे. आणि आता आमचं नवीन नाटक जे आम्ही आता करतो आहोत त्याचं नाव आहे घोस्ट सॉंग्स.
बर.
तर ते आता एकदा हे लिफ्ट झालं की डिसेंबर जानेवारी आम्ही जाऊ आणि पुढच्या वर्षी त्याचं प्रोडक्शन आहे.
ओके.
हे ऑनगोईंग प्रोडक्शन्स आहेत आणि मी बऱ्यापैकी सगळं मिक्स करत असतो. मी टेलिव्हिजन पण करतो, मी सिनेमा पण करतो, मी थिएटर पण करतो, कारण ते दळला नवीन नवीन फ्रेश काहीतरी
नवीन नवीन.
आता मी सध्या मी देवदासचं म्युझिकल करतो, इंग्लिश म्युझिकल.
इंटरेस्टिंग.
विच इज अ ब्रॉडवे स्केल प्रोडक्शन, इट्स इन इंग्लिश अँड हिंदी.
बर.
आणि ते दुबईमध्ये ओपन होईल या महिन्यामध्ये. सो आय एम रिहर्सिंग इन मुंबई दिस डेज.
अच्छा.
आणि असं खूप टेक्निकल म्हणजे फ्लाइंग त्याच्यामध्ये आहेत, एरियल्स आहेत, अॅक्रोबॅट्स आहेत,
लार्जर
म्हणजे आता जसे हे होतं ना, आता मुघलॅझम होतं किंवा अलादीनाचं मध्ये आलं होतं, त्या स्केलचं आहे ते मी करतोय सध्या. तर ते करतोय आम्ही. आता प्रकाश नारायण संत म्हणून लेखक आहेत, त्यांची जी पुस्तकं आहेत लंपनची, त्याच्यावरती एक वेबसिरीज करतोय. मग काहीतरी असं नवीन नवीन काहीतरी सतत शोधत पण असतो आणि सतत करत पण असतो.
एवढ्या सगळ्या ऍज दे से इन इंग्लिश की यू डॉन मेनी हॅट्स, तुम्हाला त्यातली कुठली आवडते?
नाटक.
नाटक लिहिणे.
अच्छा. नाटक लिहिणे, नाटक बसवणे.
अच्छा.
सगळ्यात जास्त आवडतं, कारण दॅट वॉज माय फर्स्ट पॅशन.
बरोबर.
देन इट गॉट एक्सटेंडेड लॉजिकली की नाटकातनं मग टेलिव्हिजन करत गेलो, टेलिव्हिजन सिनेमा करत गेलो. बघायला मला सिनेमा जास्त आवडतो, कारण त्यातली कॉम्प्लेक्सिटी लेअर्स. नाटक हे बघायला आवडतं, नो डाऊट, परंतु ते काही रोज बघायला मिळत नाही. आणि आताच्या काळामध्ये तर नेटफ्लिक्सवर असंच आपल्याला सध्या असलेला सहारा
आहे. आणि दोन्ही माध्यमही वेगळी असल्यामुळे त्याचा एक एक्सपिरियन्स किंवा लर्निंग
एक्सपिरियन्शियली. आता एक्सपिरियन्शियली फिल्म्समध्ये तुम्हाला जास्ती कॉम्प्लेक्सिटी, आणि त्याचं कारण आहे ते मीडियमच वेगळं आहे, त्या मीडियममधली कॉम्प्लेक्सिटी जास्ती असते. नाटकाचा जो लाईव्ह कॉम्पोनंट असतो प्रत्यक्ष तिथे, दॅट टाइम अँड स्पेस बिईंग देअर टू वॉच दॅट. मी आता एक ऑनलाईन पण एक नाटक केलं, एक मर्डर मिस्ट्री केले मी. त्या मर्डर मिस्ट्रीमध्ये मी भारतातल्या 6 शहरांमध्ये 6 सीन्स केले. एक ऑर्गनायझेशन होतं त्यांच्याकरता केलं. तर मुंबई, पुणे, बँगलोर, चेन्नई, हैदराबाद आणि गुवाहाटी.
बर.
या 6 सिटीजमध्ये मी पर्प्लेक्स 1 नावाचं नाटक केलं. पर्प्लेक्स इन मर्डर पर्प्लेक्स त्याच्यामध्ये क्रिएट केला होता. एकाच नाटकाचे 6 सीन वन आफ्टर दी अदर याच्यातनं झाले तयार. अँड देन देर वॉज अ कॉम्पिटिशन टू प्रेडिक्ट हू डन इट.
बर.
तिथे तिथे जाऊन मी शूट केलं, त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन मी शूट केलं नाटक.
बर.
आणि मग ते नाटक आम्ही सलग 1 2 3 4 5 6 असं
ऑनलाईन
झूम मध्ये हे शेअर केलं आणि मग त्याच्यावरती त्या लोकांना विचारलं की तुम्ही प्रेडिक्ट करा हु इज द मर्डरर.
अच्छा.
अँड देन द विनर्स गॉट अ फॅब्युलस प्राइजेस वगैरे असं.
आय थिंक भारतातला हा अशा प्रकारचा पहिलाच
प्रयोग
फारच म्हणजे नवीन बदलत्या काळात तर फारच म्हणजे ऐकूनच खूप इंटरेस्टिंग.
यंग प्रेसिडेंट्स ऑर्गनायझेशन म्हणून संस्था आहे त्यांची, दे हॅव ब्रँचेस इन एव्हरी सिटी.
अच्छा.
तर त्यांच्याकडच्या आर्टिस्टचं ट्रेनिंग पण केलं मी आणि मग त्या ट्रेनिंगमधनं त्यांच्याकडनं ते सीन करून घेतले आणि मग त्या ग्रुपमध्ये यंग प्रेसिडेंट्स ऑर्गनायझेशन करताच ही कॉम्पिटिशन केली. असं वेगळाच एक्सपिरियन्स.
फारच ऐकूनच म्हणजे खूप छान.
तर असं काहीतरी करत असतो नवनवीन. एक सांगायचं राहिलं मग तुम्हाला मी म्हटलं होतं, कट्टा नावाचा एक अनियतकालिक आम्ही काढायचो वैशालीवरचा जो मॅडनेस होता. आय एम टॉकिंग अबाउट
वैशाली युनिव्हर्सिटी. तुम्ही जे म्हणता
वैशाली युनिव्हर्सिटी जिथे वेगळी सर्टिफिकेट तुम्हाला मिळतात तिकडे, वेगळ्याच डिग्रीज अँड डिप्लोमाज तिकडे तुम्हाला मिळतात. तर 1976 to 1993 अशी इतकी वर्ष रोज सकाळी अगदी सकाळी तिकडे जायचं आणि पहिलं टाइम्स ऑफ इंडियाचं क्रॉसवर्ड सॉल्व करायचं. तिथपासनं अनेक कप कॉफी, अनेक सिगरेटी असं करत करत 1:30-1 आम्ही तिथे पडीक असायचो. तिथनं मग मी फॅक्टरीत जायचो आणि मग असा रोजचा हे होतं म्हणजे सो जर रुटीन. आणि खूप वेगळ्या वेगळ्या गमती जमती आम्ही करायचो. त्यावेळेला मी मोटरसायकल रायडर पण होतो, मी रॅली ड्रायव्हर पण होतो. आय वन अ कपल ऑफ ट्रॉफीज ॲट द टाइम कॉम्पिटिशन्स रॅलीज. आणि आम्ही एक अनियतकालिक चालवायचो, ते संपूर्णपणे बाष्कळपणाला वाहिलेलं मासिक मासिक पण नव्हतं ते, अनियतकालिक. देर वॉज नो
फ्रिक्वेन्सी.
कुडंट प्रेडिक्ट पुढचं कधी येईल, यू कुडंट प्रेडिक्ट ते कसं असेल. मग आम्ही एकदा एक अंक काढतो पिशवीसारखा होता, कागदी पिशवी होती. मग तुम्ही ती पिशवी म्हणून पण वापरू शकता आणि वाचू पण
शकता.
मग एक आम्ही गोल छापला होता आणि आम्ही लोकांना असं म्हटलं की तुम्ही यू हॅव टू टेक एफर्ट टू रीड दिस. असं काय त्यात गोल 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 छापलं होतं. मग आम्ही त्याला सांगितलं तुम्ही टर्न टेबलवर ठेवून ते वाचू शकता. असे खूप वेडेवाकडे व अत्यंत वाचरट आचरट याच गोष्टींना ते वाहिलेलं होतं. मी तुम्हाला पाठवीन त्याचे, अजूनही माझ्याकडे सगळे स्कॅन्स आहेत.
अच्छा.
आणि ॲप्सोल्यूट मॅडनेस, ॲप्सोल्यूट मॅडनेस. बरं ते विकायचं काय विकायचं पण नाही, आम्ही असेच देऊन टाकायचो. किंवा आमच्या इथे लोक भ्रष्टाचार करायचे म्हणजे बाटर सिस्टीममध्ये तुला कट्टाचा अंक पाहिजे असेल तर मला एक वडा सांबार दे असं पण करायचे. सो देर वॉज नो इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर दॅट, की किती रुपयाला छापलं, किती रुपयाला विकलं,
काय.
इट वॉज ऑल मॅडनेस. बरं ते इतकं आचरट असायचं की एखादा मनुष्य म्हणायचं की तुम्ही काय एवढे सगळे हसतायत, काय याच्यामध्ये एवढं. तर आम्ही त्यांना सांगायचं की हे बघा, एक तर तुम्हाला आवडायला पाहिजे खूप, नाही तर तुम्हाला काही कळणार नाही. यू हॅव टू चूज, या तुम्ही पण काही करू शकत नाही, ते तुम्हाला कळतं किंवा तुम्हाला कळत नाही, असाच तो अंक असायचा.
नो ग्रे एरिया,
नो ग्रे एरिया, ब्लॅक अँड व्हाईट, कम्प्लीट ब्लॅक अँड व्हाईट. असा तो एक
म्हणजे करायचो. परंतु मी हे सुरू करायचा कधी नाही विचार केला नंतर.
नाही आम्ही केलं ते तेव्हा विवेक परांजपे आमचा जो हा होता याचा एक काय म्हणूया, ही वॉज द ही युज टू प्ले अ पिवटल रोल इन दिस. तो ते छापून आणायचा वगैरे वगैरे. ही डाईड ऍक्सिडेंटली. हा
सॉरी.
दॅट ऍक्सिडेंट काइंड ऑफ हॉल्टेड ऑल ऑफ दिस. याचं कारण तो बऱ्याच माझे सर्प मित्र होता, फ्रेंड्स ऑफ अॅनिमल चालवायचा, तो छान पुस्तकं पण पब्लिश करायचा निसर्गमित्र नावाने. तर विथ हिज डेथ ऑल ऑफ दिस काइंड ऑफ गॉट डिरेल्ड इन अ वे. आणि तो त्याच्या मागे असलेला एक हे होता काय म्हणूया आपण, एक कॅटलिस्ट होता तो, की तो सांगायचा की चला रे काढूयात आपण एक कट्टा. किंवा आम्ही आपल्या टिश्यू पेपरवरती वगैरे काहीतरी भंगस लिहून द्यायचो, जो कविता या होतं लिहून द्यायचो, तो ती घेऊन द्यायचा. एक धार्मिक पुस्तकं छापणारे गृहस्थ होते, जसे कोट टोपी धोतर घालणारे गृहस्थ होते, त्यांना तो हे द्यायचा की ते ट्रेडल प्रेसवरती सगळे ते काहीतरी खेळ वेळ घेऊन ते पण खूप चुका करायचे. त्या पण आम्ही खूप आनंदाने स्वीकार, ते मजा यायची चुकांमध्ये. आणि त्याच्यामध्ये ते कुठलेही धार्मिक ग्रंथातले ब्लॉक्स टाकून द्यायचे. सो त्या विनोदाला ते इलस्ट्रेशन लागले की आणखीन काहीतरी वेगळीच केमिस्ट्री तयार व्हायची. सो ऑल ऑफ दॅट वॉज इन अ वे, त्यातला रॉनेस जो होता ना, दॅट रॉनेस वॉज द की टू द सक्सेस ऑर अदर द ॲप्रिसिएशन. मग जेव्हा मी ते लाटकरांच्या लाटकर मगदा म्हणलं, आनंद लाटकर, की आपण आमच्या प्रेसमध्ये छापू, त्याने अगदी गुळगुळीचं असं मस्तपैकी छापलं. तर आम्ही म्हटलं नाही 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 नाही, दिस इज नॉट, ही मजा नाही. म्हणजे जसं मिसळ आहे ना, ती मिसळ जर का तुम्ही फाय स्टारमध्ये जाऊन खाल्लीत विथ अ लॉट ऑफ कटलरी आणि तर काय
मजा
जाते, त्याची चार्म जातो. तर त्याच्या रॉनेसमध्येच त्याचा चार्म होता. That was, I would definitely like to mention that as a salient thing of our days. तर ते आणि माझं असं काहीच म्हणणं नाही की आय एम नॉट, दिस इज नॉट अ नॉस्टॅल्जिया किंवा आय एम नॉट रिमिनिस करत नाही आहे मी याच्याबद्दल. अजूनही माझी गंमत आणि धमाल चालूच आहे म्हणजे आय वंट स्टॉप. मला कधी मोठा होणार म्हणतात लोक किंवा मी त्यांना सांगतो की माझं अजून ठरलंच नाही मोठेपणी काय करायचं. कारण आपल्याला अजूनही मला माहिती नक्की मोठेपणी करायचं आहे काय, पण त्याबद्दल माझं मत असं की घाई काहीच नाही आहे.
जे आपण करतो ते एन्जॉय करा.
हा, देर इज इनफ टाइम टू यु नो टेक दिस डिसिजन.
पण हा जो सगळा एक्सपिरियन्स होता तुमचा कट्टाचा, यांनी तुम्हाला पुढे म्हणजे घडलंय बिघडलंय त्याच्यामध्ये उपयोग झाला किंवा काही, म्हणजे
आय थिंक देर वॉज नो युटिलिटी ऑफ दिस, किंवा घडलंय बिघडलंय करता याने काही सामग्री दिली असं मला वाटत नाही. हा जो मॅडनेस होता तो आधीपासूनच होता.
बर,
तो मॅनिफेस्ट वेगवेगळ्या पद्धतीने झाला असं आपण म्हणू शकतो. म्हणजे कट्टाच्या काळात कट्टामधनं मॅनिफेस्ट झाला. मी शाळेत होतो तेव्हा आम्ही एक ठणठणाट असं काहीतरी एक असंच काहीतरी काढलं होतं आणि इतकं वातरड होतं की आमच्या आई
वडिलांना
शाळेत बोलावलं होतं की हे तुमचे चिरंजीव दिवटे असं काहीतरी करतात. तर असं काही ना काहीतरी तो विद्रोही म्हणा एक रिबेलियस एक ॲटिट्यूड पहिल्यापासून होताच. विलंबनं करायची, नकला करायच्या, चिमटे काढायचे. तर घडले बिघडलेपर्यंत मला वाटतं थोडीशी एक राजकीय परिपक्वता पण आली होती की आपण जे बघतो आहोत त्याच्यावरती आपण काहीतरी रिॲक्ट व्हायला पाहिजे, काहीतरी त्याच्याबद्दल ठामपणे मत मांडायला पाहिजे. ते करत गेलो तेव्हा सुद्धा माझ्यावरती अनेकदा अटॅक्स पण झाले, काळा वेळ फासून झालं.
अरे बाबा, म्हणजे आपल्याकडे ते आहेच की आवडलं नाही
अटॅक करायचा. तर त्याने काय असतं, लेखक वगैरे असे सॉफ्ट टार्गेट्स असतात, म्हणजे ते मारामाऱ्या करताना समोर दुसऱ्या पक्षाच्या लोकांना फार मारत नाहीत कारण ते पण त्यांना मारू शकतात उलटे. पण लेखक बिघक काय मारणार उलटे, मग त्यांना काळं फासतात, त्यांची पुस्तकं पाडतात किंवा त्यांच्या घरावरती हल्ला करतात. हे सगळं मी एक्सपिरियन्स केलंय. पण म्हणून मी कधी बिचकत नाही काही करताना. मी म्हणतो की ते पुढचं पुढे. तुम्ही जर का तुम्हाला एक गोष्ट बोलायची असेल, तुम्हाला एक मारायचं असेल कोणाला, तर एक खायची पण तुमची तयारी पाहिजे. तुम्ही असं यू कॅनॉट बी सेफ येट यु नो रिव्होल्युशनरी. रिव्होल्युशनरी इज अ व्हेरी बिग वर्ड. पण म्हणजे तुम्हाला समजा एखादी गोष्ट मांडायची असेल तर मग याचं काय होईल पुढे, हा विचार करत जर का बसू दे, इट इज नेव्हर गुड.
आणि आय थिंक मीडियाचं स्वातंत्र्य किंवा एक कलाकाराचं स्वातंत्र्य तेवढं तर
काय नाही, कलाकाराचं स्वातंत्र्य असतं. तर त्या माणसाचं म्हणणं आमचं पण स्वातंत्र्य आहे मग रिॲक्ट करण्याचं. आम्ही अशा पद्धतीने रिॲक्ट करतो. तर थोडं ते तुम्हाला टॅक्टफुली हँडल करावं लागेल.
यू गिव्ह सम अँड यू टेक सम.
यू गिव्ह सम अँड यू टेक सम. इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ द
राईट
ऑफ द आर्ट अँड द बिझनेस अँड द ज्या सोसायटीत तुम्ही राहता तिथल्या त्या गोष्टी आहेत सगळ्या. म्हणजे कुत्रा चावणार असतं काय करणार म्हणजे.
अगदी बरोबर.
तर नाही त्यांनी चावता का म्हणे असं नाही म्हणून चालत. आला अंगावर कुत्र तर काय पळून जायचं किंवा मग त्याला दरडवायचं, काहीतरी करायला लागतं ना. आणि चावलं असतं मग काय इंजेक्शन
घ्यायचं.
तर यू हॅव ऑल ऑफ दिस पीपल मेक दिस सोसायटी. सो
खूपच सर इंटरेस्टिंग. आपण तुम्ही खूप जुने किस्से आणि इंटरेस्टिंग बरंच काय काय जे करतात ते सांगितलं. आपण आता एक छोटं या आपल्या पॉडकास्टच्या एंडला एक छोटं ज्याला रॅपिड फायर असं म्हणतात तसे एक दोन चार प्रश्न तुम्हाला देतो. पुणे का मुंबई?
राहायला पुणे, धंद्याला मुंबई.
वडापाव का मिसळ?
मिसळ.
पुण्यातलं आवडतं गणपतीचं देव?
मी नास्तिक आहे.
मग पुण्यातली आवडती जागा?
डेक्कन जिमखाना.
डेक्कन क्लब का पूर्ण डेक्कन जिमखाना?
पूर्ण.
आणि मुंबई?
मुंबईमध्ये शिवाजी पार्क.
आवडता नट?
नसिरुद्दीन शाह.
नसिरुद्दीन नट हे म्हणजे भारताबाहेरचा हॉलिवूड म्हणलं किंवा
रॉबर्ट डिनिरो.
आणि हिरोईन?
हिरोईन मेरिल स्ट्रीप.
सिंगर?
तिकडचा जर का आपण विचारला रॉक पॉप मधला तर पिंक फ्लॉइड, रॉजर वॉटर्स किंवा डायर स्ट्रेट किंवा क्वीन. ते माझे खूप लाडके आहेत
ते सगळे गॉड्स.
हा ते गॉड्स आहेत सगळे. आणि आपल्या इकडे जर का आपण म्हणलात तर भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, शास्त्रीय संगीतामध्ये किशोरी आमोणकर आणि साध्याच्या वेळी लताबाई आशाबाई, त्यांच्याबद्दल काही बोलायचंच नाही. आणि आत्ताच्या करंट जनरेशनमधले जे आहेत त्यातून शंकर महादेवन आवडतो. आणि अगदी यंग आत्ताचे यंग सिंगर्स आहेत त्याच्यामध्ये माझी गाणी छान गायलेले काही लोक आहेत. ऋषिकेश रानडे मला आवडतो, छान गातो तो, समजून गातो. आणि प्रियांका बर्वे आहे, तिचं पण गाणं मला आवडतं. राहुल देशपांडेचं आवडतं. शौनक अभिषेकी खूप आहेत म्हणजे आणि ते मी शास्त्रीय संगीत पण ऐकतो,
टॅलेंट आपल्याकडे खूप आहे,
वेस्टर्न क्लासिकल पण मी खूप ऐकतो. मग त्याच्यामध्ये चायकोस्की असेल, मोझार्ट असेल, बेथोवेन असेल, हँडेल असेल, सगळेच गेर्श्विन, मला सगळेच, मग क्लासिकल, वेस्टर्न क्लासिकल, इंडियन क्लासिकल, रॉक, जॅझ, मला सगळंच म्युझिक आवडतं. मी आय कन्झ्युम अ लॉट ऑफ म्युझिक.
बरोबर, ते म्हणतात की म्युझिकला काही भाषा नसते, कुठेही जगात गेलं कुठेही
म्हणजे मला असं मिडल ईस्टर्न म्युझिक पण खूप आवडतं, मला सुफी आवडतं, अफगाण म्युझिक आवडतं, म्हणजे त्या मिडल एशियन म्युझिक जे ते पण मला खूप आवडतं, छान आहे सगळं.
ओके, थँक्यू सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि पॉडकास्टमध्ये आलात, फार फार छान वाटलं तुमच्याशी बोलून.
नाही, मलाही आवडलं आणि असं कम्युनिकेट करायला मिळतंय लोकांबरोबर, याच्यापेक्षा वेगळं काय सुख असतं आणखीन काही. आपण आणखी खूप बोलू शकतो खरं तर, पण आय थिंक विदिन द गिव्हन टाइम आपण बऱ्यापैकी कव्हर केलं असं मला वाटतं.
थँक्यू सो मच,
इट्स अ प्लेजर, थँक्यू. अँड सगळ्या श्रोत्यांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला सगळ्यांना उदंड यश प्राप्त हो. आय विश यू ऑल लॉट ऑफ सक्सेस इन व्हॉटएव्हर यू आर डूइंग, कीप लिसनिंग. थँक्यू.
थँक्यू.